93.5 रेड एफएम वर तुम्ही ऐकत आहात श्रीकांत सोबत फक्त लढ म्हणा।
रोजच्या प्रवासात गाडी सिग्नल वर लागली की आपले हात आपोआप मोबाईल कडे वळतात। गाडी बाहेर रणरण तो ऊन असलं तरी आतला एसी आपल्याला त्याची किंचितही जाणीव होऊ देत नाही। त्या एसीच्याच थंडगार हवेमुळे कदाचित काचाबाहेर भीक मागणारा तो पोरगा किंवा खेळणी विकणारा तो माणूस किंवा गजरे विकणारी ती मुलगी दिसत नाही आपल्याला। आणि पलीकडे ब्रिज खाली बसलेले तर विसरूनच जा। 2011 जनगणनेप्रमाणे भारतात साधारण 17 ते 18 लाख लोक बेघर आहेत। दारिद्र्य रेषेचा विचार करायचा झाला तर ऑफिशियल आकड्यानुसार आपल्या देशाची 21% जनसंख्या म्हणजे साधारणपणे 25-1 करोड जण ह्या दारिद्र्य रेषेखाली जगतात। 20% म्हणजे 5 पैकी 1 व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली जगते, पण ती आपल्याला कधीच दिसत नाही कारण ती नेहमी आपल्या नजरेआड राहते, कारण आपण त्यांना नजरेआड करतो। हो, मान्य आहे की सरकारनं त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रम राबवलेत, मोफत शिक्षणही त्यांना अनुकूल करून दिलंय, पण ज्या घरात खायचे वांदे त्या घरात मुला मुलींना शिकायला पाठवणं म्हणजे 2 कमावते हात कमी करणं। मग ही मुलं ह्या मुली सिग्नलवर येतात, कधी गजरे कधी खेळणी तर कधी टिश्यू पेपरचे बॉक्स विकतात, कधी कधी भीक मागतानाही दिसतात आणि सिग्नल सुटल्यावर ते पुन्हा दिसेनासे होतात। आज MH935 वर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय काही अशा लोकांची कहाणी ज्यांनी या घडणाऱ्या घटनांना नुसतं पाहिलं नाही तर जवळ जाऊन त्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न केला।
मी नितीन जिराफे,
नमिता सप्रे,
माय नेम इज प्रीतम गांधी।
ह्या तिघांना माझ्या सोबत तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा। नितीन जिराफे, नमिता सप्रे आणि प्रीतम गांधी हे तिघ स्पर्श नामक एक उपक्रम चालवतात। ह्या उपक्रमामार्फत रस्त्यावरच्या गरीब मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून जेवण पुरवलं जातं।
माझं नाव ललित देशमुख। नितीन, नमिता आणि प्रीतम हे माझे स्टुडंट्स आहेत फोटोग्राफीचे। हे सस्टेनेबल एफर्ट करण्याचा प्रयत्न करतोय की इथे आपण 200-250 मुलांच्यासाठी वर्षभर खाणं पुरवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातून त्यांनी मात्र रोज मात्र तिथे येऊन शिकलं पाहिजे, त्यांना ती गोडी निर्माण झाली पाहिजे।
सध्या पुण्यात 3 ठिकाणी त्यांचं हे काम सुरू आहे।
एक सूसचा पॉइंट आहे पाषाणचा, तिथे जवळजवळ 30-35 मुलं आहेत। फुले नगरचा जो स्लम आहे तिथे जवळजवळ 50 मुलं आहेत। खराडीला एक कन्स्ट्रक्शन साइट आहे, तिथे 160 मुलं आहेत।
हे काम सुरू करून फक्त 1.5 वर्ष लोटलंय।
2015 मध्ये ही सुरुवात झाली होती जॅन मध्ये,
पण त्यांचं काम पाहून अनेकांना ऑलरेडी प्रेरणा मिळालेली आहे।
माझा एक मित्र आहे आवेश पाटील, त्यांनी हे बघितल्यानंतर तो म्हणला की अरे मला पण हे काहीतरी करायचं, मी काय करू। तर मग मी जसं तुम्हाला म्हटलं की 160 मुलांचा तो एक पॉईंट मी करतो, तसंच एक मगरपट्टामध्ये कन्स्ट्रक्शन लेबरचा एक पॉईंट आहे, मी त्याला तो बघायला घेऊन गेलो। म्हटलं चल मी तुला दाखवतो की काय ऑपॉर्च्युनिटी आहे। आणि त्यांनी त्याच्या लहानपणाचे सर्व मित्र जमा केले, त्यांच्याकडनं पैसे जमा केले आणि त्या 40 मुलांना तो डेली दूध देतो।
नितीन, नमिता आणि प्रीतमने सुरू केलेल्या स्पर्श नामक ग्रुपमुळे पुण्यात 250 गरीब मुलांना शाळेत जायची संधी मिळते आणि पोटभर जेवणही। आणि या संधीमुळे त्या मुलांच्या आयुष्यावर झालेला परिणाम हा खूप मोठा आहे बरं का।
मी तुम्हाला एकदा घेऊन जातो तिथे, द मुमेंट यू एंटर दॅट, ऍटलीस्ट आय कॅन टॉक अबाउट सूस, तुम्हाला ते मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग म्हणतील, आफ्टरनून असेल गुड आफ्टरनून म्हणतील, इव्हिनिंगला गेलं तर गुड इव्हिनिंग म्हणतील। पूर्वी एका ठिकाणी बसणं काय हे माहिती नव्हतं, सारखी भांडणं शिव्या, आता तुम्ही गेलात तर शिवीगाळ ॲब्सोल्युटली नाही, चुकीचे शब्द तोंडातून निघत नाहीत। ओके, त्यांना एका ठिकाणी बसणं काय ते कळतं, प्रार्थना म्हणून नंतर खायचं हे कळतं। सो दिस ऑल डिसिप्लिन ॲक्च्युली इज अ व्हिजिबल चेंज।
नियमितपणे शाळेला जाता येणं ही किती मोठी गोष्ट आहे हे त्यांच्या प्रयत्नातून दिसून येतं। इनफॅक्ट जर ही मुलं शाळेत जाऊ शकली नसती, शिक्षण घेऊ शकली नसती तर
तुम्ही जे मुलांना शिकवता ते शिकतात राईट, म्हणजे त्यांना खरंच कळत नाही की व्हॉट इज राईट व्हॉट इज रॉंग। त्यांचे आई वडील जर का त्यांना भीक मागायला पाठवतील, त्यांना ते आयुष्यभर भीक मागत राहतील, ते मोठे झाल्यानंतर लग्न करतील, मुलं पैदा करतील आणि परत त्यांना पण भीक मागायला लावतील। ओके, सो यू आर ऍक्च्युअली स्पॉइलिंग द होल जनरेशन, नेक्स्ट जनरेशन,
एक विशियस सायकल।
मुलींच्या बाबतीत एक प्रॉब्लेम असा असतो की दे मे गेट ड्रॉन इन टू प्रोस्टिट्यूशन, तो एक मोठा इश्यू असतो, किंवा चाइल्ड अब्यूज। आणि या सर्व गोष्टी बाहेर पण येत नाही, तुम्ही ऍक्च्युअली जेव्हा त्या वस्ती किंवा स्लममध्ये जाता तेव्हा तुम्हाला कळतं की तिथे काय चाललंय। तर हे प्रॉब्लेम असतात आणि डेफिनेटली द फ्युचर इज नॉट गोइंग टू बी ब्राइट इफ दे डोंट गेट एज्युकेटेड।
एका प्रकारे म्हणायचं झालं तर नितीन, नमिता आणि प्रीतम हे आपल्या पुढल्या पिढीचं भविष्य सेक्युअर करतायत असं म्हणता येईल। नितीन, नमिता आणि प्रीतमने सुरू केलेलं उपक्रम त्याला तसं ऑफिशियल नाव नाही आहे।
वी कॉल आवर सेल्फ एज अ स्पर्श ग्रुप, बट दिस इज नॉट अ रजिस्टर्ड नेम ऑर दिस इज नो फॉर्मल एनजीओ। आणि जे आम्ही एक्झिबिशन भरवतो त्याला स्पर्शच नाव असतं।
स्पर्श नाव तसं छान आहे नाही, ह्या मुलांच्या आयुष्याला त्यांच्या निखळ प्रयत्नांनी स्पर्श करू पाहतायत ते. पण हा स्पर्श करण्याचा अट्टहास का? नितीन,
मी त्याला फक्त एवढाच एक प्रश्न विचारली की जेव्हा तुम्ही सिग्नलवर असता आणि कोणीतरी तुम्हाला एक लहान मुलगा 6 वर्षाचा भीक मागताना दिसतो तर तुम्हाला काय करायला आवडेल? आणि हा प्रश्न मी बऱ्याच जणांना विचारतो आणि ते म्हणतो की अरे त्याला कमीत कमी शाळेत तरी घालायला पाहिजे, त्याच्याकडे थांबवायला पाहिजे. आणि मी म्हणेल ओके, इफ यू वॉन्ट टू डू दॅट प्लीज जॉईन अस.
नमिता,
तुमच्या मुलाला किंवा मुलीला तुम्ही या पिक्चरमध्ये आणा. तुम्हाला तिला शिकवायचं आहे, तुमच्याकडे पैसे नाहीयेत किंवा तुमची परिस्थिती नाहीये, आणि प्रत्येक मुलाला किंवा मुलीला शिक्षणाचा हक्क दिलेला आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशननी, तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आणि हे तुम्हाला बरोबर वाटतं का?
आणि प्रीतम,
इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग द गव्हर्नमेंट, द सिस्टम दॅट थिंग्स आर नॉट वर्किंग ऑर वेअर द फंड्स आर गोइंग, आपण एक रेव्होल्युशन स्टार्ट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्या अँगलनी बघून आपलं जो करंट जनरेशन आहे त्यांना आपण कसं मोल्ड करू शकतो इन अ पॉझिटिव्ह वे, विच विल रिअली मेक अ डिफरन्स इन अ कंट्री.
तिघही बऱ्यापैकी उच्च मध्यम वर्गीय परिवारातून आहेत असं म्हणता येईल.
मेकॅनिकल इंजिनियर वर्किंग विथ अ मल्टीनॅशनल फर्म.
मी इंजिनिअरिंग केलंय.
आय हॅव डन एज्युकेशन इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड ऑल्सो वर्किंग विथ वन ऑफ अन एमएनसीज इन पुणे.
चांगलं शिक्षण, चांगली नोकरी, चांगला पगार, आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. एवढं सुखी आयुष्य सुरू असताना रस्ता सोडून अचानक या खडबडीत पायवाटेवर जायची इच्छा का बरं कोणाला यावी?
एकदा मी शनिवारी मंदिरात जात असताना मला एका झाडाखाली अशी 8-10 मुलं झोपडपट्टीतली दिसली आणि त्यांना कोणीतरी शिकवत होतं. आउट ऑफ क्युरियोसिटी मी तिथे जाऊन बघितलं तर मला असं कळलं की एक अवेकनिंग जागृती नावाची संस्था आहे, ती ज्या मुलांना शिकवते. ते एक्स्ट्रा क्लास घ्यायचे 2 तासांचा आणि त्याच्यामागचं फंडामेंटल असं होतं की तिथे मुलं येणार आणि त्यांना नंतर आपण शाळेत टाकणार, कारण की ही मुलं अदरवाईज भीक मागतात. प्रॉब्लेम तिथे असा होता की तिथे फक्त 10 मुलं यायची. माझं अशा लक्षात आलं की त्यांना तिथे काहीतरी खायला दिलं तर कदाचित त्यांचा अटेंडन्स वाढेल. तर मी त्याला म्हटलं की ठीक आहे, मी सॅटर्डेला तिथे काहीतरी आणून देत जाईल. इन्सिडेंटली मला असं जाणवलं की 4 आठवड्यानंतर की फक्त सॅटर्डेला तिथे 40-50 मुलं असायची आणि इतर दिवशी मात्र फक्त 8-10 मुलं. सो दॅट वॉज अ क्लिअर इंडिकेशन की जर का आपण त्यांना फूड दिलं तर दॅट विल ऍक्ट ऍज अ मोटिवेटर. तिथे मुलं येतील आणि नंतर आपण त्यांना शाळेत टाकू शकू, सो दॅट ती रस्त्यावर भीक मागणार नाही. आणि दॅट इज हाऊ इट स्टार्टेड.
नितीन जिराफेने त्या शाळेत येणाऱ्या मुलांना वीकेंड्स ना जेवण द्यायला सुरुवात केली. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली पण ती वीकेंड पुरताच. नितीनला कळून चुकलं की
त्यांचा बेसिक प्रॉब्लेमच फूड आहे. त्यांना जर का पोटभर जेवायला मिळालं असतं तर ते का भीक मागतील? आणि ते पण या वयात, म्हणजे आपण वयोगट बोलतोय 3 ते 14. आणि हे जे मी एनजीओ म्हणतोय, ही जी संस्था म्हणतोय, ते पूर्वी फूड द्यायचे पण त्यांच्याकडे फंड्स नव्हते म्हणून त्यांनी ते बंद केलं, म्हणून हा प्रॉब्लेम आला आणि दॅट्स वेअर आय पिच्ड इन.
आठवड्याचे 7 दिवस जेवण पुरवलं तर मुलं नित्यनेमाने शाळेत येतील हे ऑब्व्हियस होतं, पण आठवड्याचे 7 दिवस जेवण पुरवणं?
ऍज अ हॉबी आय डू फोटोग्राफी, तर मी त्या मुलांची काही छान चित्र काढली आणि एक छान स्टोरी लिहून माझ्या ऑफिसमध्ये मी सर्क्युलेट केली. आणि फक्त 1 आठवड्यामध्ये मी एवढे फंड जमा केले की मी त्या 40 मुलांना वर्षभर मी ते न्यूट्रिशन देऊ शकलो.
हे पाहून नितीनला जरा आणखी बळ मिळालं.
जेव्हापासून ते चालू केलं तेव्हापासून 40 मुलं दररोज यायला लागली आणि ती 40 मुलं शाळेत जायला लागली.
हा उपक्रम मोठ्या प्रमाणात आणखी मुलांसाठी आपण राबवू शकतो हे त्याने जाणलं. तो ज्यांच्याकडनं फोटोग्राफी शिकायचा तिथले काही जण ह्यात इंटरेस्ट दाखवतील असं त्याला वाटलं.
आमचे जे फोटोग्राफीचे जे सर आहेत ललित देशमुख, त्यांची एक इम्प्रेशन फोटोग्राफी म्हणून एक संस्था आहे, तर मी त्यांना एकदा रिक्वेस्ट केलं की जेव्हा तुमचं एक पोस्ट सेशन चालू असेल तेव्हा तुम्ही प्लीज मला एक 10 मिनिटं द्या, मला एक काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला. आणि ही वॉज काइंड इनफ टू गिव्ह मी दॅट ऑपॉर्च्युनिटी. आणि मी असं एक 20-25 लोकांपुढे एक प्रेझेंटेशन दिलं की हे बाबा मी आपण हे करतोय आणि मला याच्यामध्ये तुमची मदत पाहिजे.
नमिता आणि प्रीतम दोघांनाही नितीनची ही आयडिया आणि त्याच्या मागचा विचार पटला.
मला समाजाकरता आणि थोडस देशाकरता करायची पहिल्यापासून इच्छा होती. सो आय ऑलवेज लुक फॉर अन अपॉर्च्युनिटी जिथे आय कुड डू समथिंग, आय कुड पिच इन. सो आधी मी एक एक्झिबिशन केलं होतं, दॅट वॉज टू फंड अनन1.
आणि प्रीतम तसा त्याच्या ऑफिसमध्ये CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी साठी गो टू माणूस मानला जातो.
आय एम असोसिएटेड विथ वन ऑफ द एनजीओज नेम्ड ईशा प्रेमा. इट्स अ होम फॉर डेस्टिट्यूट इन नानापेठ. मी तिथे एव्हरी मंथ तिथे फूड रेंज देतो. दॅट आय हॅव बीन डुईंग फ्रॉम पास्ट 3-4 इयर्स.
दोघांनी लगेचच कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी आयडिया सुचवल्या.
टू फंड युअर ओन कॉज यू नीड टू फाइंड अ मेकॅनिझम. सो व्हेन नितीन वॉज गिव्हिंग द प्रेझेंटेशन माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की वाय नॉट सेलिब्रेट आर्ट. प्रत्येक आमच्या ग्रुप मेंबर फोटोग्राफर्स कडे काहीतरी आर्ट आहे. सो लाईक आय युज टू पेंट, हे सगळे फोटोग्राफर्स आहेत. सो मी सजेस्ट केलं की आपण एक एक्झिबिशन करू, त्याच्यामध्ये आपण पेंटिंग आणि फोटोग्राफ्स विकून जे फंड येतील ते आपण ह्याच्यासाठी हे करू. सो दॅट वॉज दी आयडिया.
तर यावेळी नितीनने जेव्हा ही आयडिया प्रपोज केली ते माझ्या मनात चालूच आहे की अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचलो तर इट विल बी अ ग्रेट हेल्प फॉर अ सोसायटी. दोन दिवसांनी मी ऑफिसला गेलो आणि ऑफिसमध्ये ही आयडिया मांडली की असं एक्झिबिशनचा प्लॅन आहे. सो दे इमिजिएटली रेज द हँड्स अँड ऑलमोस्ट इन अ वीक आय कलेक्टेड ऑलमोस्ट 21,000 रुपीज अँड फ्रॉम वेअर वी स्टार्टेड द सांगवी सेंटर.
मोठमोठ्या कामांची सुरुवात एका छोट्याशा विचारातून होते. नितीन जिराफे सोबत सुद्धा हेच घडलं.
प्रीतमनी एक खूप मोठी फायनान्शियल हेल्प केली ज्याच्यामुळे आम्ही एक दुसरा पॉईंट 40 मुलांचा आणखीन चालू करू शकलो. नमिता पुढे आले आणि ती म्हणली की आपण एक एक्झिबिशन करूया पेंटिंगचं आणि फोटोग्राफीचं आणि दॅट इज वेअर वी स्टार्टेड फॉर्मिंग अ टीम.
आणि ते लगेचच नितीन सोबत सामील झाले.
आम्ही मग ते एक्झिबिशन केलं जिथे नॉट ओनली थ्री ऑफ अस बट आमच्या सोबत एक 6-7 जणांची खूप स्ट्रॉंग टीम आली. त्यांनी खूप मदत केली आम्हाला आणि त्या एक्झिबिशन मध्ये आम्ही जवळजवळ 60 पेंटिंग्स आणि जवळजवळ 20 फोटोग्राफ्स विकले आणि त्यातनं जे काही फंड्स आले त्याच्यामध्ये आज आम्ही जवळजवळ 250 मुलांना 250 चिल्ड्रेन इन 3-4 डिफरंट पॉइंट्स वी आर प्रोव्हाइडिंग डेली न्यूट्रिशन अँड वी आर इन्शुरिंग दॅट दे गो टू स्कूल.
त्याला नमिता आणि प्रीतमची साथ लाभली आणि तो एक उपक्रम बनला. आणि कुठल्याही उपक्रमाला फक्त लढ म्हटल्यानेच बळ मिळतं. नितीन, नमिता आणि प्रीतमच्या ह्या उपक्रमाला हे बळ मिळालं ते एका अनोख्या स्रोताकडून.
आमचा इडलीवाला अण्णा, ही इज अ ग्रेट कॅरेक्टर. आय मीन दर सॅटर्डे संडेचा नाश्ता त्याच्याच कडनं येतो. ऍब्सोल्युटली डिलिशियस इडलीज. जेव्हा मी सुरुवातीला हे चालू केलं रोज द्यायला तर मी एकदा अण्णाकडे गेलो आणि त्याला म्हटलं अण्णा आपल्याला हे चालू करायचं आहे आणि मी त्याला पूर्ण समजावून केलं की मला रोज एवढ्या इडल्या लागणार आहेत पण ह्या मुलांकरता जाणार आहेत. तू तुम्हाला खरंच काहीतरी चांगला रेट दे, मी वर्षभर घेणार आहे. तर त्यांनी 20% माझ्यासाठी रेट कमी केलाच पण त्यांनी 10% इडली त्याच्या स्वतःच्या यातनं ऍड केल्या.
माणूस किती दान करतो ह्याने तो किती दानशूर आहे हे ठरत नसतं. त्याने दान दिल्यावर त्याच्याजवळ किती उरतं त्याने त्याचा खरा दानशूरपणा दिसून येतो.
माणसाची ऐपत काय आणि तो करतोय काय, पैसे कमी केले ते वेगळी गोष्ट आहे पण त्यांनी स्वतःच्या पदरातनं दान करतोय म्हणजे किंवा काहीतरी चांगलं कारण की ते चांगला कॉस्ट आहे. तिथे माझा एक बिलीफ असा झाला की नाही, आय मीन देर आर पीपल हु रिअली डझंट मॅटर हाऊ डीप देअर पॉकेट्स आर, देअर हार्ट्स आर डीप.
आपल्या फक्त लढ म्हणाच्या तिसऱ्या भागात प्रदीप लोखंडे म्हणाले होते, दान करताना दानत असली पाहिजे. दिलेल्या दानाची किंमत समोरच्याला नसली तर त्याचा काहीही फायदा नसतो, काहीही परिणाम होत नाही. आणि ह्याचा प्रत्यय नितीन, नमिता आणि प्रीतमला त्यांच्या एका सेशन मधून आला.
राणी ही एक फुलेनगर मधल्या स्लम मधली एक मुलगी आहे जी मला वाटतं 4th मध्ये असेल, आता 4th किंवा 6th मध्ये. ज्या दिवशी मी तिथे स्कूल किट्स वाटायला गेलो तेव्हा माझी तिथे एक अट होती की जी मुलं शाळेत जातात त्यांनाच ती स्कूल किट मिळणार. त्याच्यामुळे ती एका झाडाखाली बसून रडत होती. मला ते बघवलं नाही म्हणून मी तिला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर तिने रडत रडत सांगितलं की मला किट नाही मिळाली. मी म्हटलं वधू शाळेत नाही जात का, तर ती म्हटलं माझे आई वडील जाऊ देत नाही कारण की तिला ते बाकीचे कामं करवायला पाठवायचे. मी म्हटलं मग तू जा आणि फाईट कर त्यांच्यासोबत, भांड आणि सांग मला जायचं आहे म्हणून शाळेमध्ये. टू माय सरप्राईज मी नेक्स्ट वीक जेव्हा तिथे गेलो तेव्हा ती आली आणि म्हणाले सर मला किट पाहिजे. म्हटलं तू शाळेत जायला चालू गेला? ती म्हटली हो मी भांडले माझ्या आई वडिलांसोबत आणि मी शाळेत जायला चालू गेलो, तुम्ही सरांना विचारा. आणि आय वॉज अमेझ्ड की ते मी सरांना विचारलं ती म्हणे ती खरंच भांडली, ती 2 दिवस जेवली नाही आणि ती शाळेत जाते गेले 4 दिवस झाले. आणि मी पहिले माझी गाडी काढली तिच्यासाठी बाजूच्या दुकानात जाऊन किट बनवली आणि तिला आणून दिली. 4 दिवसानंतर मला एक जस्ट आउट ऑफ क्युरियोसिटी म्हटलं आपण बघूया ती काय करते. मग मी त्या स्लम मध्ये गेलो बघण्याकरता ती काय करते. यू डोंट बिलीव्ह, ती तिच्या लहानशा झोपडीमध्ये अभ्यास करत बसली होती.
लहानपणी मुलं मुली शाळेत न जाण्याचा हट्ट धरून रुसून जेवण नाकारतात आणि ही मुलगी शाळेत जायचंय म्हणून हट्ट धरून बसली, जेवली नाही. काय कमाल आहे ना.
आय मीन दॅट वॉज सच अ बिग टर्निंग पॉइंट इन माय थॉट प्रोसेस की माझा तिथे विचार करण्याची पद्धत बदलली. मी म्हटलं नाही म्हणजे हे खरंच सिरियसली घ्यायला पाहिजे बिकॉज दिस इज चेंजिंग लाईव्ह. आणि दॅट गर्ल चाइल्ड हॅज मोटिवेटेड सो मेनी अदर गर्ल चाइल्ड इन दॅट पर्टिक्युलर स्लम. तिथल्या सर्व बऱ्याचशा मुली ऑलमोस्ट 90% मुली शाळेत जातात.
नितीन, नमिता आणि प्रीतमला राणी आणि अण्णांसारखे असे बरेच जण भेटले.
मे महिन्यात ऊन फार असल्यामुळे आम्ही वी प्लॅन्ड की आम्ही मुलांना शूज किंवा चप्पल्स द्याव्या. मार्केटमध्ये गेलो आणि तिथे एक वेंडरला भेटलो आणि त्याला सांगितलं असं असे कॉज आहे आणि आम्हाला शूज आणि चप्पल्स पाहिजे त्या मुलांना, बिकॉज ते दिवसभर उन्हात फिरत असतात, एवढं हीट असते. तर ते म्हणले ठीक आहे फाईन. त्यांनी एक 10-15% रेट कमी केला, होलसेल रेटने दिले आणि प्लस 60 पेअर्स ऑफ चप्पल्स ही ॲडेड फ्रॉम हिज साईड अँड ही सेड की हे आता तुम्ही मुलांसाठी करताय तर दिस इज फ्रॉम माय साईड, यू कॅन टेक इट ॲड. व्हेनेव्हर यू रिक्वायर मोर चप्पल्स यू कॅन ऑलवेज कम टू मी अँड आय विल बी रेडी टू हेल्प यू ॲट एनी मोमेंट ऑफ टाईम.
एक्झिबिशन तयार करण्याकरता तुम्हाला आर्टिस्ट लागतात, तर 100 पेंटिंग्स तयार करणं इज नॉट अ जोक. सो आम्ही आता जेव्हा सुरू केलं तेव्हा फक्त 3 आर्टिस्ट होतो आम्ही, मी आणि अजून दोघी आहेत स्नेहल जोशी आणि तृप्ती कुंभारे. आम्ही तिघींनी मागच्या वर्षी केली होती पेंटिंग्स. यावर्षी आम्ही जेव्हा अप्रोच केलं, ओळखीचेच आहेत सगळे, पण मोस्ट ऑफ देम अग्री टू डोनेट देअर पेंटिंग्स फॉर द कॉज. आणि सगळे ऑलमोस्ट प्रोफेशनल कमर्शियल आर्टिस्ट आहेत. त्या बायकांनी अत्यंत मेहनतीने अक्रेलिक जी पेंटिंग असतात ते काढायला 2 महिने लागतात पर पेंटिंग. अशी पेंटिंग्स डोनेट करून 100 आता पेंटिंग आमच्याकडे आहेत. गॅलरीमध्ये जागा नाही म्हणून मी नवीन आर्टिस्टना नाही म्हणतेय की यावर्षी नको पुढच्या वर्षी जॉईन व्हा.
एक गोष्ट नक्की आहे, शोधायचं म्हटलं तर देणाऱ्याचे हात 1000 सापडतात आणि कधी कधी खेळणाऱ्याची झोळीच फाटकी निघते.
गुजरात मधून परवा एका मुलीचा फोन आला की मलाही द्यायची
आहे.
आय सेड यू आर अ बिट लेट, नेक्स्ट इयर यू कॅन गिव्ह.
नितीन, नमिता आणि प्रीतम सोबत त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल बोलताना राहून राहून एक प्रश्न आमच्या मनाला भेडसावत होता. हे खरंच इतकं सोपं होतं का की मुलांना जेवण दिलं आणि ते शाळेत आले आणि शाळेत राहिले?
फॉर्च्युनेटली मॉडेल ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड होतं, सो इट वॉज लॅकिंग फंड्स ड्युरिंग दॅट टाइम अँड दॅट्स वेअर वी पिच्ड इन अँड रिअली स्टार्टेड वर्किंग आउट. आणि दर आठवड्याला आम्ही त्या शाळेत जातो, टीचरसोबत संवाद साधतो आणि वी एन्श्युअर की मुलं येतात. कोणी येत नसेल तर आम्ही त्या मुलासोबत बोलतो, त्यांच्या आईवडिलांसोबत बोलतो आणि एन्श्युअर की तो शाळेत परत जायला चालू होईल. तो जर का शाळेत जात नसेल आणि तो तिथे येण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फक्त फूड मिळतं किंवा खायला मिळतं म्हणून, तर आम्ही त्याला येऊ देत नाही.
हा टफ लव्हचा प्रकार ह्या प्रसंगी क्रूर वाटला तरी अनिवार्य आहे हे लक्षात घ्या बरं का.
पण त्याचा परिणाम असा होतो की मुलं मग येतात आणि मुलांना एकदा शाळेची सवय लागली ना की ती लागते. दॅट्स व्हॉट आय हॅव सीन. 4 आणि 5 किंवा 6 वर्षाची मुलं, तुम्ही त्यांना जर का शिकवलं की भीक मागणं इज द राईट थिंग, ते भीकच मागतील अँड दे विल थिंक की दिस इज द राईट थिंग. पण तुम्ही त्यांना जेव्हा शाळेत घालता, जेव्हा ते बाकीच्या मुलांच्या सहवासात येतात, तर तेव्हा ते ऑटोमॅटिकली दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड स्कूल किंवा त्यांना ते जायला आवडतं आणि मग ते करतात.
त्यांच्या अनुभवातून असं दिसून येतं की त्या सगळ्या मुलांना शिकण्याची भरपूर इच्छा आहे.
आम्ही काय केलं होतं, कागद आणि क्रेयॉन्स असं घेऊन गेलो होतो त्यांच्या करता. आणि जेव्हा मी कागद वाटले तोपर्यंत कोणी बसलेलं नव्हतं तिथे. आणि नंतर जेव्हा त्यांना लक्ष आलं की इथे क्रेयॉन्सचे असे खोके ठेवलेले आहेत आणि आपल्याला मिळणार आहे करायला, सगळी मुलं तिथे गोळा झाली. मी एकेकाच्या हातात दिलं, त्यांनी शांतपणे बसून तिथे बऱ्याच मुलांनी चित्र काढली. अशी आहेत मुलं की जी व्रात्य आहेत त्यांना नाही शिकायचंय, पण ॲज टाइम पास त्या मुलांना सुद्धा थोडीफार गोडी लागलेली आहे.
पण ह्या यशामागे काही असे किस्से सुद्धा आहेत जिथे त्यांनी अतोनात प्रयत्न करूनही.
अवेकनिंग जागृतीचं एक पानशे आहे, त्या धरणाच्या जस्ट पुढे त्यांचं हॉस्टेल आहे तिथे. म्हणजे जिथे जी आदिवासी मुलं असतात किंवा जी डोंगरामध्ये राहतात आणि त्यांना ऍक्सेस नाही आहे कशाचाच, तशी मुलं तिथे राहतात. आणि त्या हॉस्टेलच्या 3 मुली होत्या, त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्या मुलींना पुढे शिकायचं होतं. त्या 12वी झाल्या होत्या, 2 मुली 12वी झाल्या होत्या, 1 10वी झाली होती. पण त्यांच्या घरचे त्यांचं लग्न लावायच्या मागे होते. तिघींना पण नर्सिंग कोर्स करायचा होता. आम्ही जवळजवळ 2-3 आठवडे पूर्ण पुण्यामध्ये नर्सिंगचे कुठले कोर्सेस आहेत, त्यांची फीज किती आहे, त्यांना काय लागणार आहे रिसर्च केला. आणि एक असं इन्स्टिट्यूट होतं जिथे वी थॉट दॅट इज अ सुटेबल इन्स्टिट्यूट. त्यांच्या पॅरेंट्सची तिथे भेट घडून आणली, मुलींना तिथे घेऊन गेलो आणि वी आर रेडी टू फंड देअर 2-year program. आम्ही सर्व देतो, तुम्ही फक्त मुलींना शिकवा. पॅरेंट्स पहिले राजी झाले, 11th hour ते म्हणले नाही आम्हाला नाही ठेवायचं इथे मुलींना.
इतक्या मोठ्या लढ्यात यश आणि अपयश दोन्ही चाखायला मिळणार होतेच. अपयशाची चव कडू असली तरी ती गिळून लढत राहणे हेच एका लढवय्याचे खरे धर्म. आणि तो धर्म नितीन, नमिता आणि प्रीतम सराईतपणे आजही पार पाडत आहेत.
अशी आहेत एक 4-5 मुलं दिसतात ज्यांच्यामध्ये खरंच पार्क आहे की पुढे जाऊन काहीतरी करतील. वी ऑलवेज ट्राय टू फाइंड आउट कुणाला इंटरेस्ट आहे अभ्यासामध्ये, तर अशी मुलं तुम्हाला मिळतील प्रत्येक एरियामध्ये, स्लम एरियामध्ये आहेत.
ज्या राणीबद्दल आत्ता काही वेळापूर्वी नितीनने सांगितलं ती ह्या सर्वांसाठी एक इन्स्पिरेशन आहे.
सो आय फाइंड हर टू बी, मला ती क्यूट पण वाटते आणि तिच्यामध्ये काहीतरी मला ना धाडस दिसतं. गिव्हन प्रॉपर गायडन्स ती कुठल्या कुठे जाईल मुलगी.
तिची मेहनत पाहून त्यांच्याही मनात उत्साह निर्माण झालाय, जिद्द निर्माण झालीय
अवेकनिंग जागृतीचे व्हॉलंटियर्स आहेत जे तिकडे जाऊन ऍक्च्युअली रोज त्या मुलांना शिकवतात. त्यांना भजन शिकवतात किंवा प्रार्थना असते, वेगवेगळे क्राफ्ट आणि आर्टचे ऍक्टिव्हिटीज घेतले जातात, त्यांना काय म्हणताय ड्रामा शिकवला जातो. हे सगळं ते व्हॉलंटियर्स करून घेतात. आणि जर वेगळा स्पार्क दिसला तर ते आम्हाला येऊन सांगतात की या मुलामध्ये स्पार्क आहे. सो वी प्लॅन टू ऍक्च्युअली पुट दॅम इन बेटर स्कूल्स जिथे त्यांच्या टॅलेंटचं काहीतरी चीज होईल. पण अशी बरीच मुलं आहेत जी नॉट ओनली इन मॅथ्स सायन्स जे आपण म्हणतो की अगदी पुस्तकी ज्ञान आणि ह्याच विषयांमध्ये इंजिनियरच पाहिजे डॉक्टरच पाहिजे, त्या मुलांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्पार्क आहेत. इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी टू सर्च फॉर दोज टॅलेंट्स अँड एनहान्स देम. आणि एकदा 10वी 12वी ही जर स्टेज पास केली ना मुलांनी तर असे बरेच आमच्याकडे ऑफर्स आलेत की कंपन्यांमधनं लोक म्हणतात की 12वी पास मुलं द्या आम्हाला, आम्ही त्यांना पार्ट टाइम नोकऱ्या देतो, त्यांना पुढे शिकवतो, त्यांना म्हणजे काय ऑन हँड जॉब्स देतो, पण दे नीड की 10वी किंवा 12वी पास पाहिजे. तर तिथपर्यंत मुलं पोहोचवणं हे आमचं काम आहे.
आणि मुलांच्या वागणुकीतही बराच बदल झालेला आहे बरं का.
4-5 मुलांच्या वह्या बघून मी थक्क झाले. आणि हँडरायटिंग तर इतकी सुरेख होती त्यांची आणि प्रॉपरली इंग्लिशमध्ये लिहिलेले शब्द सेंटेन्सेस अमेझिंग.
नितीन, नमिता आणि प्रीतमने राबवलेल्या ह्या उपक्रमामुळे अनेक पोरांना जेवण आणि शिक्षण मिळत असलं तरी त्यांच्या वाटेत अडथळे अजून बरेच आहेत.
आत्ता जे चालू आहे बऱ्यापैकी स्मॉल स्केलवर चालू आहे. सो वी वॉन्ट टू मेक दिस अ मूवमेंट, परिवर्तन घडवून आणायचं आहे सोसायटीमध्ये. तर त्याच्याकरता मदत म्हणजे वेगवेगळ्या भागांकडून लागणार आहे. एक म्हणजे स्वतः नागरिक कसं कुठल्या दृष्टीने बघतो या मुलांकडे, ती जर दृष्टी बदलली तरी बरीच मदत होऊ शकेल, कारण मग लोक पुढे येतील की मला काहीतरी समाजाकरता करायचंय.
रजिस्टर्ड संस्था नसल्या कारणाने त्यांच्याकडे अनेकदा लोक संशयाने पाहतात.
फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूशन जेव्हा त्यांच्याकडे जाता की आम्ही असं काही करतोय तुम्ही थोडस फंडिंग करता हेल्प करू शकाल का, दे आर नॉट दॅट कीन. आणि अशी कितीतरी मुलं आहेत, भारताचं पॉप्युलेशन बघा तुम्ही, असे उत्तर येतात माझ्याकडे. जर आपण प्रत्येक जणच असं म्हणत राहिलो तर कधी बदलणारच नाहीये.
नागरिकांनी या मोहिमेत सामील होण्याची गरज आहे.
देशाला नावं ठेवणं खूप सोपं आहे पण देशासाठी म्हणून काही करणं जर तुम्हाला जमत असेल तर दॅट विल हेल्प. ऍक्च्युअली
कामाचा व्यापही हळूहळू वाढायला लागलाय.
व्हॉलंटियरची पण खूप गरज आहे कारण पुण्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर किती स्लम एरियाज आहेत.
आज पुण्यात 250 अंडरप्रिव्हिलेज्ड मुलांना शिक्षण आणि जेवण दोन्ही अनुकूल झालेत, पण तिघांनीही ह्याहून मोठी स्वप्न पाहिलेली आहेत.
देर आर 2-3 थॉट प्रोसेसेस दॅट वी आर वर्किंग ऑन. फर्स्ट थॉट प्रोसेस की जे स्टार मुलं आहेत ज्यांच्यामध्ये खरंच स्पार्क आहेत आम्हाला त्यांना खरंच चांगल्या शाळेत टाकायचं आहे, आणि ते जरा डिफिकल्ट जात आहे आम्हाला कारण की त्यांचे पॅरेंट्स अग्री होत नाही, थोड्याशा शाळा लांब आहेत, लॉजिस्टिकली थोडे प्रॉब्लेम येत आहेत, तर तो एक स्ट्रगल चाललाय. सेकंड इज की 250 मुलं आणखीन ऍड करायची, आम्हाला ही संख्या जी आहे ती 500 न्यायची आहे. आणि थर्ड थिंग इज आम्हाला हा थोडा आणखीन इफेक्टिव्ह बनवायचा, 100% इथे सक्सेस रेशो करायचा आहे.
अजून एक विचार असा आहे, मुलांबरोबर त्यांच्या आई वडिलांची सुद्धा सेशन्स घ्यावी जाऊन स्लम एरियामध्ये, कारण जर आई शिकली तर अख्खं घर शिकतं. फिमेल इन्फंटिसाईड आहेच आहे, त्याच्यानंतर चाइल्ड मॅरेज, अशा सगळ्या प्रॉब्लेम्स आहेत. असा एक विचार मध्ये येऊन गेला की जर त्या बायकांना तिथल्या जर काही छोटासा बिझनेस किंवा तिकडे बसल्या बसल्या त्यांचं स्वतःचं रोजचं जेवण मिळवण्यासाठी जरी त्यांना काम मिळालं तर भीक मागणे किंवा कचरा उचलणे ही सगळी कामं बंद होतील आणि दे विल बी एबल टू सस्टेन.
हे तिघा आपल्यासारखेच आहेत, सामान्य मध्यम वर्गातून आलेले नोकरदार. त्यांच्यात आणि आपल्यात फरक इतकाच की सिग्नलवर भीक मागणाऱ्या पोरांना पाहून त्यांना शाळेत जाण्यासाठी मोटिवेशन नाही हे जाणून ते तिघही ह्या अन्यायाविरुद्ध लढायला निघाले. त्यांच्याकडून प्रेरणा खरोखर घेण्यासारखी आहे.
आय वुड अपील पुणेकर्स, कीप युअर आईज अँड इयर्स ओपन, यू सी लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, हाऊ कॅन यू डू युअर बिट अँड हाऊ कॅन यू कॉन्ट्रीब्युट टुवर्ड्स द नेशन.
त्यांच्या कामाची ही फक्त सुरुवात आहे आणि ह्या कामाला संपूर्ण यश मिळालं असं त्याच दिवशी म्हणता येईल ज्या दिवशी
90% ऑफ द किड्स आर एज्युकेटेड. भारतामध्ये जी मुलं आहेत जी उद्याचा फ्युचर आहेत त्यांच्या आपण भविष्याबद्दल बोलतोय, ह्याच्यासाठी आपण जर काही प्रयास करू शकलो तर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील आणि उद्या काहीतरी चांगलं करतील.
पैशाअभावी अथवा संधी अभावी कुठल्याही मुलाला किंवा मुलीला शाळेत जाणे जमले नाही असं कधी होऊ नये ही निर्मळ निरागस भावना.
नितीन जे म्हणला की प्रचंड स्कोप आहे, आपल्याला हा स्कोप 0% पर्यंत न्यायचा आहे. एवढी जरी आपण स्टेज आणली समाजामध्ये तरी इट इज गुड.
तुम्हाला जर त्यांच्या ह्या स्वप्नांना बळ द्यायचे असेल तर माझ्या फेसबुक पेजवर एक मेसेज पाठवा, मी तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची हमी देतो. माझा फेसबुक पेज आहे facebook.com/rjshrikantredfm RJSHRIKANTREDFM. इंग्रजीत एक म्हण आहे, Give a man a fish, you'll feed him for a day. Teach him how to fish and you'll feed him for a lifetime. एखाद्याला जर तुम्ही एकदा जेवायला घातलं तर त्या दिवसापुरतं त्याचं पोट भरतं, पण त्याला जर समर्थ केलं तर तो स्वतःचा उदरनिर्वाह आयुष्यभर करू शकेल. नितीन जिराफे, नमिता सप्रे आणि प्रीतम गांधी हे ह्या म्हणी पलीकडे जाऊन ह्या मुलांची मदत करतात, कारण त्यांना एक महत्वाची गोष्ट कळली आहे. एखाद्याला जर समर्थ बनवायचे असेल तर सर्वप्रथम त्याच्या पोटाची खळगी भरणं गरजेचं आहे, मग त्याच्या मनाची खळगी. पोटात जेवण आणि डोक्यात शिक्षण असल्यावरच माणूस प्रगतीचे लक्षण दाखवतो. ते म्हणतात ना, आधी पोटोबा मग विठोबा. ह्या मुलांना जेवण देऊन, नियमित शाळेला जाण्यासाठी मोटिवेशन देऊन हे तिघही त्यांचा, म्हणजेच त्या मुलांचा भविष्य सुधारत आहेत. इनफॅक्ट फक्त त्या मुलांचंच नाही तर ह्या समाजाचंही भविष्य सुधारत आहेत. समाजातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित झाला तर त्याचा परिणाम काय होईल हे काही नव्याने सांगायची गरज आहे का?
नाही, ऍक्च्युली दॅट इज दी सक्सेस. जेव्हा ऍज नमिता सेड की हे कमी कमी होत जाईल काम, आय मीन दॅट इज ऍक्च्युली द मेजर ऑफ सक्सेस.
आणि ह्या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली कुठून? एका ट्रॅफिक सिग्नल वरून. त्याच ट्रॅफिक सिग्नल वरून जिथून तुम्ही दररोज जाता, त्याच ट्रॅफिक सिग्नल वरून जिथे कदाचित सध्या तुमची गाडी थांबलीय. खिडकीतून बाहेर बघा, तो खेळणी विकणारा मुलगा, गजरे विकणारी मुलगी किंवा टिश्यू बॉक्स विकणारा तो माणूस, ह्यापुढे असं कोणालाही जगावं लागू नये. सगळ्यांना किमान शिक्षण मिळावं, कमीत कमी शिक्षणाची संधी तरी मिळावी म्हणून नितीन जिराफे, नमिता सप्रे आणि प्रीतम गांधी त्यांच्या स्पर्श नामक उपक्रमाद्वारे प्रयत्न करतायत. त्यांच्या ह्या प्रयत्नांना तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. MH935 वर फक्त लढ म्हणाच्या ह्या भागात नितीन जिराफे, नमिता सप्रे आणि प्रीतम गांधी ह्यांच्या स्पर्श नामक ग्रुपची कहाणी प्रस्तुत करण्यामागे अनेक लोकांचा सहभाग आहे. नितीन जिराफे, नमिता सप्रे, प्रीतम गांधी, स्पर्शचे आणि अवेकनिंग जागृतीचे सर्व व्हॉलंटियर्स, ह्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. ह्या भागाचे निर्माण रेड FM स्टुडिओजमध्ये रेड FM अख्ख्या टीमच्या सहाय्याने झाले. फक्त लढमणाचा हा अख्खा एपिसोड माझ्या फेसबुक पेजवर ऐकू शकता. माझा फेसबुक पेज आहे facebook.com/rjshrikantredfm. तुमच्या ओळखीत जर कोणी अशी व्यक्ती असेल जी आपल्या परीने समाजात एखादा चांगला बदल आणण्याचा प्रयत्न करते, तर आम्हाला त्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्यांच्याबद्दल नक्की सांगा. माझ्या फेसबुक पेजवर संपर्क साधा किंवा LADH आणि तुमचं नाव लिहून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 8975935935. फक्त लढमनाच्या पुढल्या भागात आपल्या सोबत असणार कैलास माळी. ह्यांना सोमवारी 13 तारखेपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता माझ्या, म्हणजेच श्रीकांत सोबत MH935 वर तुम्ही सुद्धा फक्त लढ म्हणा. 93.5 रेड FM बजाते रहो.